ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ಕೌಸ್ತುಭ ಪಟೈತ್ ರಾಷ್ಟೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ ಬಾತ್ಮ್ಯಾ: ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ನಿಮಿತ್ತ ಸರ್ವತ್ರ ಉತ್ಸಾಹಚ ವಾತಾವರಣ, ಘರೋಘರಿ ಗಣರಾಯಾಚ್ಯಾ ಆಗಮನಾಚಾ ಆನಂದ, ಮಾರ್ಗನ್ ಸ್ಟ್ಯಾನ್ಲಿ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ಚ್ಯಾ ಉದ್ಯೋನ್ಮುಖ ಬಾಜಾರ ಗುಂತವಣೂಕ ನಿರ್ದೇಶಾಂಕಾತಲ್ಯಾ ಮೂಲ್ಯಾಂಕನಾತ್ ಭಾರತಾಚಿ ಚೀನ್ವರ ಆಘಾಡಿ, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶಾತ್ ಬಸ್ ಅಪಘಾತಾತ್ 12 ಜನಾಂಚಾ ಮೃತ್ಯು, 16 ಜಖ್ಮಿ, ಕೇಂದ್ರ ಆಣಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕಡೂನ್ ಆರ್ಥಿಕ ಮದತ್ ಜಾಹೀರ, ಆಣಿ ಪ್ಯಾರಾಲಿಂಪಿಕ್ ಮಧ್ಯೆ ಹೋಕಾ ತೋ ಹೋತೆ ಜೋ ಸೇಮಾ ಯಾಲಾ ಕಾಂಸ್ಯ ಪದಕ. 14 ವಿದ್ಯಾ ಆಣಿ 64 ಕಲಾಂಚಾ ಅಧಿಪತಿ ಅಸಣಾರ್ಯಾ ವಿಘ್ನಹರ್ತ್ಯಾ ಗಣಪತಿ ಬಾಪ್ಪಾಚ ಆಗಮನ ಭಾದ್ರಪದ ಶುಕ್ಲ ಚತುರ್ಥಿಚ್ಯಾ ಆಜಚ್ಯಾ ದಿವಶಿ ಘರೋಘರಿ ಆಣಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಮಂಡಪಾಂಮಧ್ಯೆ ಮೋಠ್ಯಾ ಉತ್ಸಾಹಾತ್ ಝಾಲಾ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಚ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಅಸಲೇಲಾ ಹಾ ಅನೋಖಾ ಉತ್ಸವ ಅನುಭವಣ್ಯಾಸಾಠಿ ಅನೇಕ ಪರದೇಶೀ ಪರ್ಯಟಕಾಂಚ ಆಗಮನಹೀ ಮುಂಬೈ ಪುಣ್ಯಾತ್ ಝಾಲಾ ಆಹೆ. 10 ದಿವಸ ಚಾಲಣಾರ್ಯಾ ಯಾ ಉತ್ಸವ ಕಾಳಾತ್ ರಾಜ್ಯಾತ್ ಸುಮಾರೆ 11,000 ಕೋಟಿ ರುಪಯಾಂಹೂನ್ ಅಧಿಕ ವ್ಯಾಪಾರ ಹೋಣ್ಯಾಚಿ ಶಕ್ಯತಾ ವ್ಯಾಪಾರೀ ಸಂಘಟನಾಂನೀ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲಿ ಆಹೆ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಆಣಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾನ್ನೀ ದೇಶವಾಸಿಯಾಂನಾ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ನಿಮಿತ್ತ ಶುಭೇಚ್ಛಾ ದಿಲ್ಯಾ ಆಹೆತ್. ಗಣಪತಿ ಬಾಪ್ಪಾ ಮೋರಿಯಾಚ್ಯಾ ಜಯಘೋಷಾತ್ ಆಜ್ ಮುಂಬೈತ್ 2,25,00,000 ಘರಗುತಿ ಆಣಿ ಸುಮಾರೆ 12,000 ಸಾರ್ವಜನಿಕ ಮೂರ್ತಿಂಚಿ ಮೋಠ್ಯಾ ಭಕ್ತಿಭಾವನ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಝಾಲಿ. ಪೂಜಾ ಸಾಹಿತ್ಯ, ವಸ್ತ್ರಾಲಂಕಾರ ತಸಚ್ ಮಿಠಾಯಿಚ್ಯಾ ದುಕಾನಾಂಮಧ್ಯೆ ಮುಠಿ ಉಲಾಢಾಲ್ ಪಾಹಯಲಾ ಮಿಳ್ತೆ. ರಾಜ್ಯಪಾಲ ಸಿ ಪಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ರಾಜಭವನ್ ಇಥ ಗಣರಾಯಾಚಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಝಾಲಿ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಏಕನಾಥ ಶಿಂದೆ ಯಾಂಚ್ಯಾ ವರ್ಷಾ ಬಂಗ್ಲ್ಯಾವರ್ ಬಾಪ್ಪಾಚ್ಯಾ ಮೂರ್ತಿಚಿ ವಿಧಿವತ್ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಝಾಲಿ. ಶ್ರೀ ಗಣರಾಯಾಚ ಆಗಮನ ಆನಂದಾಚ ಸಮೃದ್ಧಿಚ ಪರ್ವ ಘೇವನ್ ಯೋ ಅಶೀ ಸದಿಚ್ಛಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರ್ಯಾಂನೀ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲಿ ಆಹೆ. ಗಣೇಶಾಚಿ ಮನೋಭಾವೆ ಸೇವಾ ಕರ್ತಾನಾಚ ಸಾಮಾಜಿಕ ಬಾಂಧಿಲ್ಕಿಚಿ ಜಾಣೀವ ಠೇವಣ್ಯಾಚ ಆವಾಹನ ತ್ಯಾಂನೀ ಕೇಲ ಆಹೆ. ತಸಚ ಪರ್ಯಾವರಣಾಚಿ ಯೋಗ್ಯ ಕಾಳಜಿ ಘೇವನ್ ಸಣವಾರ ಸಾಜರೆ ಕೇಲೆ ಜಾವೇತ್ ಅಸೆ ಆವಾಹನಹೀ ತ್ಯಾಂನೀ ಕೇಲ ಆಹೆ. ಯಂದಾ ರಾಜ್ಯಾತ್ ಚಾಂಗಲಾ ಪಾಊಸ್ ಝಾಲಾ ಆಹೆ, ತ್ಯಾಮುಳೆ ಶೇತಕರಿ ಬಾಂಧವಾಂಮಧ್ಯೆ ಉತ್ಸಾಹ ಆಹೆ. ಕಾಹೀ ಠಿಕಾಣೀ ಅತಿವೃಷ್ಟಿಮುಳೆ ಶೇತಿಭಾತಿಚ ನುಕ್ಸಾನ್ ಝಾಲಾ ಆಹೆ, ಪಣ ಸರ್ಕಾರ ಪೂರ್ಣಪಣೆ ಶೇತಕರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಪಾಠಿಶೀ ಆಹೆ ಅಸೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮ್ಹಣಾಲೆ. ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಯಾಂಚ್ಯಾ ನಿವಾಸ್ಥಾನೀ ಆಜ್ ಗಣರಾಯಾಚಿ ವಿಧಿವತ್ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಝಾಲೀ. ಎಂಎಸ್ಸಿಐ ಅರ್ಥಾತ್ ಮಾರ್ಗನ್ ಸ್ಟ್ಯಾನ್ಲೆ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ಚ್ಯಾ ಇಎಂಐಎಂ ಅರ್ಥಾತ್ ಉದ್ಯೋನ್ಮುಖ ಬಾಜಾರ ಗುಂತವಣೂಕ ನಿರ್ದೇಶಾಂಕಾತಲ್ಯಾ ಮೂಲ್ಯಾಂಕನಾತ್ ಭಾರತಾನ ಚೀನ್ಲಾ ಮಾಗೆ ಟಾಕಲಾ ಆಹೆ. ಯಾ ನಿರ್ದೇಶಾಂಕಾತ್ ಭಾರತಾಲಾ 22.27% ಮೌಲ್ಯ ಮಿಳಾಲಾ ಆಹೆ, ತರ್ ಚೀನ್ಚಿ ಹಿಸ್ಸೆದಾರಿ 21.58% ಆಹೆ. ಗೆಲ್ಯಾ ಕಾಹಿ ಕಾಳಾತ್ ಭಾರತಾತಲ್ಯಾ ವಿವಿಧ ಶೇರ್ ಬಾಜಾರಾತ್ ಮೋಠಿ ತೇಜಿ ದಿಸುನ್ ಆಲೀ. ತ್ಯಾಚವೇಳೀ ಚೀನ್ಮಧ್ಲೆ ಬಾಜಾರ ಕಾಹಿಶಾ ಬಿಕಟ ಅವಸ್ಥೆತ ಆಹೆತ್. ಯಾ ನಿರ್ದೇಶಾಂಕಾತ್ ಸಮಾವೇಶ ಝಾಲ್ಯಾನ ಭಾರತೀಯ ಬಾಜಾರಪೇಠೆತ್ 4 ते 4.5 अब्ज डॉलरची ಗುಂತವಣೂಕ ಯೇಣ್ಯಾಚಿ ಶಕ್ಯತಾ ಆಹೆ. ಯಾ ನಿರ್ದೇಶಾಂಕಾತಲ್ಯಾ ಸಮಾವೇಶಾವಿಷಯೀ ಬಾಜಾರ ವಿಶ್ಲೇಷಕ ಚಂದ್ರಶೇಖರ ಟಿಳಕ ಯಾನ್ನೀ ಆಕಾಶವಾಣಿಶಿ ಬೋಲ್ತಾನಾ ಸಾಂಗಿತ್ಲ.
ಯಾ ನಿರ್ದೇಶಾಂಕಾತ್ ಜೆವ್ಹಾ ಆಪಣ ಚೀನ್ಲಾ ಮಾಗೆ ಟಾಕಲ ಅಸೆ ಮಂಟಲ ಜಾತ, ತ್ಯಾಚಾ ಅತ್ತಾ ಕಿಂವಾ ಪುಢಚ್ಯಾ ಕಾಳಾತ್ ಹೋಣಾರಾ ಪರಿಣಾಮ ಅಸಾ ಅಸೂ ಶಕ್ತೊ ಕಿ ತುಲನೇನ ಆಧಿಚ್ಯಾ ಆಪಲ್ಯಾ ದೇಶಾಕಡೆ ವಳಣಾರ್ಯಾ ವಿದೇಶಿ ಗುಂತವಣುಕೀತ ಓಘ ಹಾ ವಾಡ್ತಾ ರಾಹೀಲ್. ಯಾಚಾ ಅರ್ಥ ಚೀನ್ಚಾ ತೋ ಪೂರ್ಣಪಣಾನಿ ಬಂದ ಹೋಯಿಲ್ ಅಸೆ ನಾಹೀ, ಪರಂತು ಜ್ಯಾಲಾ ಆಪಣ ಇನ್ಕ್ರಿಮೆಂಟಲ್ ವಾಡ್ ಮ್ಹಣತೊ ತೀ ಇನ್ಕ್ರಿಮೆಂಟಲ್ ವಾಡ್ ಭಾರತೀಯ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥಾ ಭಾರತೀಯ ಕಂಪನ್ಯಾ ಮ ತ್ಯಾ ನೋಂದಣೀಕೃತ ಅಸ್ತೀಲ್ ಕಿಂವಾ ನೋಂದಣೀಕೃತ ನಸ್ತೀಲ್ ಯಾಚ್ಯಾ ಮಧ್ಯೆ ವಾಢೇಲ್. ಆಣಿ ತ್ಯಾತ್ನ ಏಖಾದ ಅಪಾರಂಪರಿಕ ಕ್ಷೇತ್ರ ಕಿಂವಾ ನವ್ಯಾನ ಉಭರಣಾ ಕ್ಷೇತ್ರ ಯಾತ್ಲ್ಯಾ ಕಂಪನ್ಯಾನ ಜಾಸ್ತ ಚಾಲನಾ ಮಿಳೇಲ್.
ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶಾತಲ್ಯಾ ಹಾಥರಸ್ ಇಥ ಕಾಲ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಬಸ್ ಅಪಘಾತಾತ್ 12 ಜನಾಂಚಾ ಮೃತ್ಯು ಝಾಲಾ ಆಹೆ. ಯಾತ್ 4 ಬಾಲಕಾಂಚಾ ಸಮಾವೇಶ ಆಹೆ. ಯಾತ್ 16 ಜನ ಜಖ್ಮಿ ಝಾಲೆ ಆಹೆತ್. ಜಖ್ಮಿಂವರ್ ಜಿಲ್ಹಾ ರುಗ್ಣಾಲಯಾತ್ ಉಪಚಾರ ಸುರೂ ಆಹೆತ್. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಆಣಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾನ್ನೀ ಅಪಘಾತಿ ಮೃತ್ಯುಬದ್ದಲ್ ದುಃಖ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲ ಆಹೆ. ಮೃತಂಚ್ಯಾ ನಾತೇವಾಯಿಕಾಂನಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮದತ್ ನಿಧಿತೂನ್ 2,00,000 ರೂಪಾಯಿಂಚಿ, ತರ್ ಜಖ್ಮಿಂನಾ 50,000 ರೂಪಾಯಿ ಮದತಿಚಿ ಘೋಷಣಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರ್ಯಾಂನೀ ಸಮಾಜ ಮಾಧ್ಯಮಾದ್ವಾರೆ ಕೇಲಿ ಆಹೆ. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶಚೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಯಾನ್ನೀ ಮೃತಂಚ್ಯಾ ನಾತೇವಾಯಿಕಾಂನಾ 2,00,000 ಆಣಿ ಜಖ್ಮಿಂನಾ 50,000 ರೂಪಾಯಿಂಚಿ ಮದತ್ ಜಾಹೀರ್ ಕೇಲಿ ಆಹೆ. ಮಣಿಪುರಮಧ್ಯೆ ಆಜ ಸಕಾಳಪಾಸೂನ್ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಹಿಂಸಾಚಾರಾಚ್ಯಾ ಘಟನಾಂಮಧ್ಯೆ 6 ಜನಾಂಚಾ ಮೃತ್ಯು ಝಾಲಾ ಅಸೂನ್ ಅನೇಕ ಜನ ಜಖ್ಮಿ ಝಾಲೆ ಆಹೆತ್. ಜರಿಬಾಮ್ ಜಿಲ್ಹ್ಯಾತ್ ಏಕಾ ವ್ಯಕ್ತಿಲಾ ತೋ ಘರಬಾಹೆರ್ ಝೋಪಲಾ ಅಸ್ತಾ ಗೋಳಿ ಘಾಲಣ್ಯಾತ್ ಆಲೀ. ನಂಗಚೇಪಿ ಭಾಗಾತ್ 2 ಗಟಾತ್ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಹಿಂಸಾಚಾರಾತ್ 3 ದಹಶತವಾದ್ಯಾಂಸಹ 4 ಜನಾಂಚಾ ಮೃತ್ಯು ಝಾಲಾ. ತಾಂಗ್ಜೆಂಗ್ ಖುಜಾವೊ ಭಾಗಾತ್ 2 ಜನ ಜಖ್ಮಿ ಝಾಲೆ. ಮೊಯ್ರಾಂಗ್ ಶಹರಾತ್ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಏಕಾ ಗಾವಠಿ ಬಾಂಬ್ಚ್ಯಾ ಸ್ಫೋಟಾತ್ ಏಕಾಚಾ ಮೃತ್ಯು ಝಾಲಾ ಅಸೂನ್ ಇತರ 5 ಜನ ಜಖ್ಮಿ ಝಾಲೆ. काल रात्री विविध ठिकाणी तैनात असलेल्या मणिपूर रायफल्सच्या तुकड्यांना जमावांनी घेराव घालून त्यांच्याकडील शस्त्र आणि दारुगोळा लुटण्याचा प्रयत्न केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. शिक्षणामुळे समाजात बदल घडून येत असून वाईट प्रवृत्ती नष्ट होतात असं उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी म्हटलं आहे. ते आज गोरखपूर इथं सैनिकी शाळेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. आपण स्वतः चित्तोडगड सैनिक शाळेचा विद्यार्थी होतो त्यामुळे सैनिकी शाळेच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या नामांकनाच्या दुसऱ्या फेरीत 267 उमेदवारी अर्ज पात्र ठरले तर 62 अर्ज फेटाळण्यात आले. ही छाननी प्रक्रिया काल झाली. केंद्रशासित प्रदेशातल्या 26 विधानसभा मतदारसंघातून 329 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज सोमवारपर्यंत मागे घेता येणार असून दुसऱ्या फेरीसाठी 25 सप्टेंबरला मतदान होणार असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी बहुचर्चित अपराजिता महिला आणि बाल विधेयक त्यात अनेक त्रुटी असल्याचं नमूद करत राष्ट्रपतींकडे पाठवलं आहे. हे विधेयक घाईघाईत तयार केलं असून त्यासोबत त्यात तांत्रिक अहवाल जोडला नसल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासाठी त्यांनी राज्य सचिवालयाला जबाबदार धरलं आहे. आयआयटी मुंबईला गेल्या आर्थिक वर्षात संशोधन आणि विकासासाठी 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. गेल्या 3 वर्षातील हा सर्वाधिक निधी असून त्यात खासगी संस्थांकडून मिळालेल्या निधीचं प्रमाण 35% आहे. उर्वरित निधी हा सरकारी संस्थांकडून मिळालेला आहे. देशाला तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर करण्यासाठी आयआयटी मुंबई कटिबद्ध असल्याचं आयआयटीनं म्हटलं आहे. अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं ओदिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून काल यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. या प्रक्षेपणामुळे क्षेपणास्त्राच्या सर्व तांत्रिक बाबींची यशस्वी पडताळणी झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. हे प्रक्षेपण स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. देशाची संरक्षण क्षमता बळकट करण्यात हे प्रक्षेपण मैलाचा दगड ठरणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो अर्थात लाठीफेकीत होकातो होतेजो सेमा यानं कांस्यपदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. एका भूसुरुंग स्फोटातून बचावलेल्या सेमा यानं आपल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या आपल्या पदार्पणातच पदक जिंकल्याचा राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला तसंच त्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तर हा देशासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत 27 पदकं जिंकली आहेत. यात 6 सुवर्ण 9 रौप्य आणि 12 कांस्यपदकाचा समावेश आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आतापर्यंत उंच उडीमध्ये प्रवीण कुमार, नेमबाजीत अवनी लखेरा, भालाफेकीत सुमित अंतिल, तिरंदाज हरविंदर सिंग, बॅडमिंटनपटू नितेश कुमार आणि क्लब थ्रोवर धर्मवीर नैन यांनी पदकांवर आपलं नाव कोरलं आहे. सुवर्णपदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. या दोघी रविवारी होणाऱ्या समारोप समारोहात ध्वजवहन करणार आहेत. मध्य आणि दक्षिण गाझापट्टीत इस्रायलनं केलेल्या बॉम्बहल्ल्यात जवळपास 10 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याची माहिती पॅलेस्टिनमधल्या सूत्रांनी दिली आहे. मध्य खान युनिस शहरातल्या कंदील कुटुंबाच्या घरावर इस्रायली लष्करानं केलेल्या हल्ल्यात 5 जण ठार झाले तर काही जण जखमी झाले. तसंच मध्य गाझातल्या नुसेरत निर्वासित छावणीतल्या शेहदा कुटुंबाच्या घरावर केलेल्या हल्ल्यात 5 जण मृत्युमुखी पडले. घरांच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता गाझाच्या आरोग्य विभागानं वर्तवली आहे. याआधी मागच्या शुक्रवारी इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात 18 पॅलेस्टिनी मारले गेल्याचं गाझातल्या वैद्यकीय विभागानं सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गणेश चतुर्थी निमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण, घरोघरी गणरायाच्या आगमनाचा आनंद. मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनलच्या उद्योन्मुख बाजार गुंतवणूक निर्देशांकातल्या मूल्यांकनात भारताची चीनवर आघाडी. उत्तर प्रदेशात बस अपघातात 12 जणांचा मृत्यू, 16 जखमी. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि पॅरालिम्पिकमध्ये होकातो होतेजो सेमा याला कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.